पेत्राचे दुसरे पत्र अध्याय एक. आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकास येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमन पेत्र याचकडून पत्र. देवाने आपला प्रभू येशू याच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल मिळत राहो. देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलवले आहे. त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. त्यांच्या योगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून दैवी स्वभावाचे भागीदारी व्हावे. याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात सहनशीलता आणि सहनशीलतेला सुभक्ती आणि सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीतीमध्ये प्रीतीची भर जोडा. कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निरुपयोगी व निष्फळ ठरणार नाही असे ते तुम्हास करतील. ज्याच्या ठाई या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीच आहे, त्यास आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. म्हणून बंधूनो, तुमचे पाचारण व तुमची निवड आढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडकणार नाही आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोसाने तुमचा प्रवेश होईल. या कारणास्तव जरी तुम्हास या गोष्टी माहीत आहेत आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहात, तरी तुम्हास त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन. मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते. कारण मला माहीत आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त यांनी मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल आणि माझे निघून जाणे झाल्यानंतर या गोष्टी सतत तुमच्या स्मरणात राहाव्या म्हणून शक्य तितके करीन. कारण चातुर्याने कल्पलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली, शिवाय अधिक निश्चित असे संदेशाचे वचन आम्हाजवळ आहे. ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. म्हणून तुमच्या अंतकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभात तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल. तुम्ही प्रथम हे जाणा की शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही. कारण कोणत्याही काळात मनुष्याच्या इच्छेने संदेश झाला नाही तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने देवाकडून आलेला संदेश दिला आहे.